वर्ल्ड बुक डे सेलिब्रेट कर रहे हैं हम. मी तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या आसपास तुमच्या गँगमधला तो पुस्तकी किडा कुठला आहे, पण डिरेक्टली आत्ता एका पुस्तकी किड्याशीच बोलणं झालंय माझं. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक लौट कर आ गई है. मी तुम्हाला म्हणाले की डिरेक्टली एका पुस्तकी किड्याशीच बोलिये मी आता. म्हणजे किडा म्हणजे काय, असं भुंग भुंग करणारा किडा नाही बरं का, खरं तर मानवी पुस्तकी किडा. काय झालं होतं माझं पुस्तकी किड्याशी बोलणं ऐकूयात ना. आज आपण वर्ल्ड बुक डे सेलिब्रेट करतोय, सो तुझ्या गँग मध्ये तुझ्या ओळखीमध्ये असं कोणी आहे का की जे खूप जास्त पुस्तकी किडा आहे?
पुस्तकी किडा तर मीच आहे.
अच्छा, तुला वाचायला खूप आवडतं?
हो, खूप आवडतं, माझं छंद ते वाचणं.
अच्छा, काय काय वाचतेस तू?
मी अभ्यासा व्यतिरिक्त बरेच पुस्तक वाचते.
रिसेंटली
आई वगैरे असे.
रिसेंटली काय वाचलेस?
मी आता श्यामची आई वाचलेले.
ओके ओके, आणि काय करतेस तू गायत्री?
मी सध्या बीकॉम सेकंड इयरला आहे.
ओके, मग आता सध्या काय वाचायची इच्छा आहे, काय काय घेऊन ठेवलेस तू वाचायला?
मी सुविचारांची पुस्तक घेऊन ठेवली, पुस्तकात लघुकथा वगैरे.
थँक्यू आणि हॅपी वर्ल्ड बुक डे.
सेम टू यू.
गायत्रीशी माझं आता बोलणं झालं आणि गायत्री म्हणाली की ती स्वतःच एक पुस्तकी किडा आहे आणि तिला वाचायला खूप आवडतं. तुमच्यापैकी कुणी असं आहे की ज्यांना वाचायला खूप आवडतं ते स्वतःच एक पुस्तकी किडा आहेत? खरं तर मला वाचायला खूप आवडतं, पण मी डिरेक्टली एकदम असं पुस्तकी किडा वगैरे नाही, मी बाकीच्या सुद्धा गोष्टी करत असते. सध्या मी बुक वाचते ते म्हणजे सुदीप नगरकरचं आणि त्याचं नाव आहे द सिक्रेट्स वी कीप. सध्या आजच ते वाचायला सुरू केलं मी आणि त्याच्या आधी मी 3 ऑडिओ बुक्स ऐकल्या. सो ऑडिओ बुक्स ऐकणं काय असतं हे सुद्धा मला यावेळेस कळाले आणि ती खूप जास्त मज्जा असते. तुम्हाला माहितीये का, ज्यांना वाचायला बोर होतं ना त्यांनी इंटरनेटवरनं ऑडिओ बुक्स डाउनलोड करायच्या आणि त्या ऐकायच्या. म्हणजे वाचणंही होतं, रादर ऐकणंही होतं आणि कळतं सुद्धा त्या पुस्तकात काय. ही सगळ्यात मस्त ट्रिक मला सापडली आहे. सो मला सुद्धा तुम्ही सजेस्ट करू शकता बरं का. आज वर्ल्ड बुक डे आहे, सो या ओकेजनवरती तुम्हाला माहीत असलेली एखादी छान ऑडिओ बुक सुद्धा सजेस्ट करा मला. पटकन डायल करा 9607007935. फिलहाल स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बस जाते रहो, महक आपके साथ है.